पापा मम्मी के लिए बेस्ट गिफ्ट सारेगामा कारवां।
काका एक चा द्या
यार, पहिली उधारी दे।
हा देतो ना, आधीच पैशाची कडकी चालू आहे।
घर पे उधाऱ्या करता चा पित इकडे।
माझ्या मुलीला शिकवण्यासाठी एक सभ्य आणि सुसंस्कृत शिक्षक पाहिजे आहे। त्याला संगीताची जाण असेल आणि त्याने दिलेल्या खालील पत्त्यावर प्रत्यक्ष येऊन भेटायचंय।
तिच्या वेणीची बट सुटली अन कविता मज सुचली। तिच्या रूपाला मी भुललो असा माझी कविता थोडी चुकली।
का बर
ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बटडळली। तुझी पाहून दावे झालो या पेदा माझी कविता ही थोडी चुकली। चाल तुर तुर उरती केस गुरु गुरु डाव्या डोळ्यावर बटडळली। अशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नाकी न सळसळली। घेणा खोटा खोटाच वाहणा आता माझी मला कुण कळली। जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली। हे चाल कुर कुर उडती केस गुरु गुरु डाव्या डोळ्यावर बटडळली। जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली। लाली प्रेमाचं फुल हसलं।